93.5 रेड एफएम वर रुद्रा आहे तुमच्या सोबत मॉर्निंग नंबर वन मध्ये. पावसाळा सुरू झालेला आहे, उशिरा का होईना पावसाचं आगमन झालेलं आहे आणि याच पावसाळ्यात फिरायचे वेळ सगळ्यांना लागतायत. सध्या लाईनवर कोण आहे? गुड मॉर्निंग.
गुड मॉर्निंग सर. संतोष.
संतोष, हाव यू डियर?
फाईन.
माझं काय करतोस आयुष्यात?
काय सर, चालू आहे काम. लाईफ चालू आहे कामाबरोबर.
आणि काय, कुठे फिरायचं काय प्लॅनिंग आहे? नाहीये,
फिरायचं प्लॅनिंग म्हणजे असं आहे, याला जंजिऱ्याला जायचं प्लॅन आहे आणि मागच्या हप्त्यात आम्ही याला जाऊन आलो.
कुठे?
चांदनदरीला.
कुठे कुठे जाऊन आले?
चांदनदरी. आशिया खंडातली दोन नंबर सगळ्यात मोठी व्हॅली आहे ना, चांदन व्हॅली.
हा, बरोबर. क्या बात आहे सगळं. मग तुमचा ग्रुप एकदम फिरण्याचा शौकीन दिसतो.
एकदम एकदम. आता या रविवारी प्लॅन आहे जंजिऱ्याचा.
मुरुड जंजिरा दोन्ही करणार का? वा, व्हेरी गुड. बाय द वे, तिकडे गेल्यानंतर जेव्हा फोटो काढाल किंवा सेल्फ्या वगैरे घ्याल तेव्हा जरा काळजीपूर्वक. काय?
नक्कीच नक्कीच.
नाशिक, ही काळजी प्रत्येकानं घेणं गरजेचं आहे कारण पावसाळ्यात ज्या पिकनिक स्पॉटवर आपण जातो एकतर पाणी असतं तिकडे, धबधबा म्हणा किंवा वरून आसमानातून पडणारं पाणी म्हणा, या सगळ्या पाण्यामुळे जो रोड आहे किंवा तिकडली जी दगडं वगैरे आहेत ती बऱ्यापैकी सटकाळी झालेली असतात आणि ह्या दगडावरती उभं राहून सेल्फी घेत असताना चुकून आपला पाय घसरला आणि जर काही वाईट घटना घडली तर जरा प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे. काही प्रिकॉशन्स अशा आहेत ज्या खरंच प्रामुख्यानं फिरायला गेल्यानंतर स्पेशली रेनी सीझन्समध्ये जेव्हा तुम्ही फिरायला जाता तेव्हा ह्या प्रिकॉशन्स घेणं जास्त गरजेचं होऊन बसतं. कोणत्या आहेत त्या थोड्याच वेळात त्याबद्दल बोलूया. जस्ट स्टे ट्यून्ड, सुपर हिट्स 93.5 रेड एफएम, बजाते राहो.